पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेरितांची कृत्ये अध्याय तीन मराठी प्रेरितांची कृत्ये अध्याय तीन लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. एकदा पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस तिसऱ्या प्रहरी मंदिरात जात होते, तेव्हा जन्मतः पांगळा असा कोणी एक माणूस होता. त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी प्रतिदिवशी मंदिराच्या सुंदरनामे दरवाजाजवळ ठेवित असत. पेत्र व योहान हे मंदिरात जाणार आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याचपासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्याचकडे लक्ष लावले. तेव्हा पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, जे आहे ते तुला देतो, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नामाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तत्काळ बळ आले, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व परमेश्वराची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. त्याला सर्व लोकांनी चालताना पाहून व परमेश्वराची स्तुती करताना पाहिले. आणि जो मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे असे त्यांनी त्याला ओळखले. तेव्हा त्याला जे घडले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले. मग तो पेत्र व योहान यास बिलगून राहिला असता सर्व लोक फार विस्मित होऊन त्याचकडे शलमोनाची देवडी म्हटलेल्या ठिकाणी धावत आले. मंदिरामधले पेत्राचे भाषण हे पाहून पेत्राने लोकास म्हटले, अहो इस्रायल लोक हो, याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने अगर सुभक्तीने याला चालावयास लावले असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता? अब्राहम, इसहाक व याकोब याचा परमेश्वर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले, त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडावयाचा निश्चय केला असतानाही त्याच्या समक्ष त्याला नाकारले. जो पवित्र व धार्मिक पुरुष त्याला तुम्ही नाकारले आणि घातकी पुरुष आम्हाला द्या असे मागितले. तुम्ही जीवनाच्या अधिकाऱ्याला जीव मारले, त्याला परमेश्वराने मेलेल्यामधून उठविले याचे आम्ही साक्षी आहोत. ज्याला तुम्ही पाहता व ओळखिता त्या या मनुष्याला त्याच्या नावावरील विश्वासावरून त्याच्या नावाने शक्तिमान केले, त्याचवरील विश्वासाने त्याला तुम्हा सर्वसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली. बंधुजन हो, मी हे जाणून आहे की तुम्ही हे अज्ञानामुळे केले, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही केले. परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याचे समय प्रभूजवळून यावे. आणि तुम्हाकरता पूर्वी नेमलेला येशू ख्रिस्त याला त्याने पाठवावे, ज्याविषयी आरंभापासून परमेश्वराने आपल्या पवित्र संदेष्टाच्या मुखाने सांगितले, त्या सर्वांचे यथास्थित होण्याच्या काळापर्यंत त्याला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशानेही म्हटले, प्रभू परमेश्वर माझ्यासारखा संदेष्टा तुम्हासाठी तुमच्या भावामधून उठविल, तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमुवेलापासून आणि परंपरेने जे संदेष्टे झाले त्याचपासून जितके बोलत आले त्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहा आणि तुमच्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहमाला बोलून परमेश्वराने तुमच्या पूर्वजाबरोबर केलेल्या कराराचेही पुत्र तुम्ही आहा. परमेश्वराने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.